यहेस्केल अध्याय 32. मग बाबेलातील बंदिवासाच्या 12व्या वर्षी 12 महिन्याच्या पहिल्या दिवशी परमेश्वराचे वचन मजकडे आले व म्हणाले, मानवाच्या मुला, मिस्राचा राजा फारोविषयी मोठ्याने विलाप कर. त्यास म्हण, राष्ट्रामध्ये मी तुला तरुण सिंहाची उपमा दिली होती, तरी तू समुद्रातील मगर असा आहेस. तू पाणी घुसळून काढतोस, तू आपल्या पायाने पाणी ढवळून काढतो आणि त्याचे पाणी गढूळ करतोस. प्रभू परमेश्वर असे म्हणतो, मी पुष्कळ लोकांच्या समुदायाकडून आपले जाळे तुझ्यावर पसरीन आणि ते तुला माझ्या जाळाने वर ओढून काढतील. मी तुला जमिनीवर सोडून देईन, मी तुला शेतात फेकून देईन आणि आकाशातील सर्व पक्षी येऊन तुझ्यावर बसतील असे करीन. मी तुझ्याकडून पृथ्वीवरील सर्व जिवंत प्राण्यांची भूक तृप्त करीन, कारण मी तुझे मांस पर्वतावर ठेवीन आणि किड्यांनी भरलेली तुझी प्रेते दऱ्यात भरीन. मग मी तुझे रक्त पर्वतावर ओतीन, तुझ्या रक्ताने प्रवाह भरून वाहतील. मग जेव्हा मी तुझा दिवा विझवून टाकील, तेव्हा मी आकाश झाकीन व त्यातले तारे अंधारमय करीन. मी सूर्याला ढगाने झाकीन आणि चंद्र प्रकाशणार नाही. मी आकाशातील चमकणारा सर्व प्रकाश तुझ्यावर अंधार करीन आणि तुझ्या देशाला अंधारात ठेवीन, असे प्रभू परमेश्वर म्हणतो. जेव्हा मी तुझा नाश करून तुला राष्ट्रामध्ये जे देश तुझ्या ओळखीचे नाहीत त्यामध्ये आणीन, तेव्हा मी पुष्कळ लोकांचे हृदय घाबरून सोडील. मी खूप लोकांस तुझ्याविषयी विस्मित करीन. जेव्हा मी आपली तलवार त्याच्यापुढे पर्जित, जेव्हा त्याचे राजे दहशतीने थरथरतील, तुझ्या पतनाच्या दिवशी प्रत्येक मनुष्यास आपल्या जीवाच्या भीतीने त्यांचा क्षणोक्षणी थरकाप होईल. कारण प्रभू परमेश्वर असे म्हणतो, बाबेलच्या राजाची तलवार तुमच्या विरुद्ध येईल, योद्ध्याच्या तलवारीने तुझे सेवक पडतील असे मी करीन. प्रत्येक योद्धा राष्ट्रांचा दहशत आहे. हे योद्धे मिस्राचा गौरव उद्ध्वस्त करतील आणि तिच्यातल्या सर्व समुदाय नष्ट करतील, कारण मी महाजलाजवळील त्यांच्या सर्व गुराढोरांचा नाश करीन. मग मनुष्याचा पाय पुन्हा ती गढूळ करणार नाही, तसेच गुरांच्या खुरही ते गढूळ करणार नाही. मग मी त्यांचे पाय शांत करीन आणि त्यांच्या नद्या तेलाप्रमाणे वाहतील असे करीन, असे प्रभू परमेश्वर म्हणतो. जेव्हा मी मिस्राची भूमी ओसाड करीन, म्हणजे तिच्यात जे भरलेले होते ते नाहीसे होऊन ती भूमी उजाड होईल. जेव्हा मी तिच्यातल्या सर्व राहणाऱ्यास मारीन, तेव्हा त्यांना समजेल की मी परमेश्वर आहे. तेथे विलाप होईल, कारण तिच्यावर राष्ट्रांच्या कन्या विलाप करतील. ते मिस्रासाठी विलाप करतील, ते तिच्या सर्व सेवकांसाठी विलाप करतील, असे प्रभू परमेश्वर म्हणतो. मग 12व्या वर्षाच्या महिन्याच्या 15व्या दिवशी परमेश्वराचे वचन मजकडे आले व म्हणाले, मानवाच्या मुला, मिस्रातल्या लोकसमूहासाठी खेद कर आणि त्यांना मिस्र कन्येस आणि ऐश्वर्यशाली राष्ट्राच्या कन्येस गर्ततेत उतरणाऱ्या बरोबर अधोलोकी लोटून दे. त्यांना विचार, तू खरोखर कोणापेक्षाही अधिक सुंदर आहेस, खाली जा आणि बेसुंत्याबरोबर जाऊन पड. जे कोणी तलवारीने वदले त्यामध्ये जाऊन ते पडतील. मिसर तलवारीला सोपून दिला आहे व तिच्या सर्व समूहास ओढून या. योद्ध्यातले जे बलवान ते त्यांच्याशी व त्यास सहाय्य करणाऱ्याशी अधोलोकातून बोलतील. ते खाली उतरले आहेत, ते बेसुंती तलवारीने वदले तिथे पडले आहेत. अशूर तिच्या समुदायाबरोबर तिथे आहे, तिच्या कबरात तिच्या भोवती आहेत. ते सर्व त्याच्या तलवारीने वदलेले आहेत. ज्या कोणाच्या कबऱ्या गर्तेच्या अगदी तळाशी आहेत, तिचा समुदाय तिच्या कबरेभोवती तिथे आहे. जे जिवंताच्या भूमीत ज्यांनी दहशत घातली, ते सर्व वदले तळवणी पडले आहेत. तेथे एलाम आहे व तिच्या सर्व समुदाय बरोबर तिच्या कबरेभोवती आहे. ते सर्व वदलेले तलवारीने पडलेले आहेत. ते बेसुंती असताना पृथ्वीच्या खालच्या स्थानात गेले आहेत. ते जीवितांच्या भूमीत दहशत घालीत, ते सर्व वद पावले आहेत. त्यांनी एलाम व त्याच्या सर्व समुदायासाठी वदलेल्यांमध्ये शया तयार केली. त्याच्या भोवती त्यांच्या कबरा आहेत. ते सर्व बेसुंती तलवारीने मारलेले आहेत, कारण त्यांनी जीवितांची भूमी दहशतीने भरली आहे. म्हणून गर्तेत उतरणाऱ्याबरोबर ते लज्जित झाले आहेत. वदलेल्यांमध्ये त्यांना ठेवले आहे. ते मेशेक तुबाल आणि त्यांचा सर्व समूह आहे. त्याच्या कबरा त्यांच्या सभोवती आहेत. ते सर्व बेसुंती तलवारीने मारलेले आहेत, कारण त्यांनी जिवंताच्या भूमीत आपली दहशत आणली. बेसुंती लोकांपैकी जे योद्धे पडून आपल्या सर्व लढाईच्या शस्त्रासह अधिलोकी गेले व ज्यांच्या तलवारीने त्यांच्या डोक्याखाली ठेवण्यात आल्या, अशा बरोबर हे पडून राहिले नाहीत काय? कारण जिवितांच्या भूमीत ते योद्ध्यास दहशत घालत, म्हणून त्यांची पातके त्यांच्या हाडावर आहे. म्हणून हे मिस्रा, बेसुंतीमध्ये तुझा नाश होईल आणि तलवारीने वधलेल्याबरोबर पडून राहशील. तेथे अदम तिचा राजा आणि त्याच्या सर्व अधिपती बरोबर आहे. ते सर्व शक्तिशाली होते पण आता ते तलवारीने वाजल्याबरोबर पडले आहे. बेसुंतीबरोबर जे कोणी खाली गर्ततेत गेले आहेत त्यांच्याबरोबर ठेवले आहेत. उत्तरेकडचे सर्वच्या सर्व अधिकारी व वाजलेल्याबरोबर खाली गेलेले सर्व सिदोनी हे तेथे आहेत. ते शक्तिशाली होते आणि ते दुसऱ्यांना घाबरून सोडत पण आता ते लज्जेने जे तलवारीने वधले गेले त्या बेसुंतीबरोबर पडून राहिले आहेत. फारो त्यांना पाहिल तेव्हा तो आपल्या सर्व समूहाविषयी समाधान पावेल. फारो व त्याच्या सर्व सैन्य या तलवारीने वधले आहे असे प्रभू परमेश्वर म्हणतो. मी फारोला जिवंताच्या भूमीवर दहशत घातली तरी तो व त्याचा समुदाय हे तलवारीने वधलेल्या बरोबर बेसुंतीमध्ये पडून राहतील असे प्रभू परमेश्वर म्हणतो.